आजचे दैनिक सुभक्ती परबोध 17 जून। देवाला कशा प्रकारची प्रार्थना प्रसन्न करते। पण जो दीन व भग्न हृदय आहे व माझी वचने ऐकून कंपायमान होतो त्याच्याकडे मी पाहतो। यशया 66:2। दीन व भग्न अंतकरणाची प्रथम ओळख ही आहे की तो देवाचे वचन ऐकून कंपायमान होतो। यशया 66 अशा काही लोकांना संबोधून आहे ज्यांपैकी काही अशा प्रकारे उपासना करतात जी देवाला प्रसन्न करते, आणि काही जे अशा प्रकारे उपासना करतात ज्याने तो प्रसन्न होत नाही। तिसरे वचन अशा दुष्ट मनुष्याचे वर्णन करते जो असे अर्पण घेऊन येतो, जो बैल कापतो तो मनुष्यवध करणारा होय। त्यांच्या यज्ञार्पणाचा देवाला तिटकारा आहे, जे मनुष्य वधासमान आहे का। 4 वचनात देव स्पष्ट करतो, कारण मी हाक मारली तेव्हा कोणी उत्तर दिले नाही, मी बोललो तेव्हा त्यांनी माझे ऐकले नाही। त्यांच्या यज्ञार्पणाचा देवाला तिटकारा होता, कारण त्या लोकांनी त्याच्या वाणीकडे दुर्लक्ष केले। पण त्या लोकांचे काय ज्यांच्या प्रार्थना देवाने ऐकल्या। देव 2 वचनात असे म्हणतो, पण जो दीन व भग्न हृदय आहे व माझी वचने ऐकून कंपायमान होतो त्याच्याकडे मी पाहतो। या वचनावरून मी असा निष्कर्ष काढतो की सरळ अंतकरण असलेल्या मनुष्याची, ज्याच्या प्रार्थना देवाला प्रसन्न करणाऱ्या असतात, प्रथम ओळख ही आहे की तो वचन ऐकून कंपायमान होतो। हेच ते लोक आहे ज्यांच्याकडे परमेश्वर पाहतो। म्हणून सरळ मनुष्याची प्रार्थना जी देवाला प्रसन्न करते ती अशा अंतकरणातून येते जे सर्वप्रथम परमेश्वराच्या सानिध्यात कंपायमान होते। देवाचे वचन ऐकून ते कंपायमान होते, कारण त्याला देवाच्या आदर्शापासून दूर असल्यासारखे आणि त्याच्या निर्णयापुढे अत्यंत दुर्बळ असल्यासारखे आणि अतिशय लाचार असल्यासारखे वाटते, आणि आपण अपयशी आहोत याची त्याला खंत जाणवते। दाविदाने स्तोत्र 51:17 अगदी हेच म्हटले, देवाचे यत्न म्हणजे भग्न आत्मा, हे देवा भग्न व अनुतप्त हृदय तू तुच्छ मानणार नाहीस। पहिली गोष्ट जिच्यामुळे प्रार्थना देवाला स्वीकारणीय होते ती म्हणजे प्रार्थना करणाऱ्या व्यक्तीचे भग्न हृदय आणि नम्रता। तो त्याचे वचन ऐकून कंपायमान होतो।